93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार भी आहे संग्राम सीजन 4 शिक्क्याचा चालू झालाय आणि तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टीवर खाद्यपदार्थावर व्यक्ती नाही पण कशावरही शिक्का मोर्तब करता येईल त्याला नंबर वन बनवता येईल हे आपण तीन वेळा आधी केलेलं आहे. एक वर्ष कुठेतरी मध्ये गॅप झाला आय थिंक काहीतरी प्रॉब्लेम झाला होता पण आता सीझन 4 आलेला आहे.
मदर्स रेसिपी प्रेझेंट्स
रेड एफएम चा शिक्का पहा रेड एफएम चा शिक्का.
आता कॅटेगरीज आपल्याला पटकन ठरवायच्यात. पटकन मला व्हॉट्सअप करा 8975935935 हा नंबर आहे आणि काय कॅटेगरीज असाव्यात हे मला कळवा. खूप वर्षांपूर्वी आपण चहा चक्क चहाची टपरी ही कॅटेगरी घेतली होती आणि 101 चहावाले आपल्याला भेटले होते. काय काय लोक करतात आणि काय एखाद्याच्या हाताला चव असते किंवा गुण असतो ना आणि अर्थात खाद्यपदार्थ जेवण हे म्हटलं की मी अति एक्साइटेड असतोच ना नेहमी. त्याच्यावरनं आठवलं स्विगी ॲप डाउनलोड करा त्याच्यावर मिनिमम ऑर्डर काही नसते. 750 जास्त रेस्टॉरंट्स आपल्या पुण्यामध्ये आहेत त्यांच्याकडं तिथनं ते तुम्हाला ते सगळं डिलिव्हर करू शकता. facebook.com/rjsangramredfm या माझ्या पेजवर मी जे पोस्ट टाकलं आहे मासे टाकलेत बेसिकली. परवा कोकणात गेलो होतो तेव्हा फोटो काढले होते काय सुंदर मासे त्याच्याखाली खूप लोकांनी कॉमेंट्स केलेत आणि त्यांना काय वाटतं कुठली कॅटेगरी असावी हे लिहून टाकलेलं आहे. म्हणजे अगदी पाणीपुरीपासून राजस्थानी दाल बाटी किंवा चुरमा विथ आमरस वगैरे हे काय काय सुचवलंय तुम्हाला काय सुचवायचंय ते पटकन फेसबुकवर किंवा व्हॉट्सअप करून 8975935935 याच्यावर मला कळवा. आणि या गाण्यानंतर आज बचायगा तो कल नहाएगा. मी आहे संग्राम 93.5 रेड एफएम बजाते रहो.